क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्त समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावा योपपद्यते। अध्याय 13वां 18वां श्लोक। अशा प्रकारे क्षेत्र, त्याच प्रकारे ज्ञान, ज्ञेय या सर्व गोष्टी मी विस्ताराने सांगितल्या। माझ्याकडून सांगितल्या गेल्या मत भक्त एतत् विज्ञाय, माझा जो भक्त तो हे सर्व यथार्थ जाणून मत भावाय उपपद्यते, माझ्या भावाला येऊन प्राप्त होतो, पोचतो। 12व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं, जो भक्त म्हणून वर्णन केलेला भगवंतांनी, ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते, अशा प्रकारचा भक्त जो कर्म उत्तम रीतीने करतो आहे आणि भगवत अर्पण बुद्धीने करतो आहे, जो ध्यान करतो आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान ठसावलेलं आहे आणि जो श्रद्धायुक्त अंतःकरणाचा असा उपासक आहे, याला भगवंत भक्त अशी संज्ञा देतात। अशा प्रकारे जो भक्त असतो तो भक्त क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय जे माझ्याकडून सांगितलं गेलं ते योग्य रीतीने जाणून मद भक्त एतद् विज्ञाय मद भावाय उपपद्यते, माझ्या भावाला येऊन पोचतो। जो भक्त आहे याचा अर्थ स्पष्ट आहे कि क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान अज्ञान ज्ञेय ही जी लक्षण भगवंतांनी सांगितली ही भक्ताला समजायची असं भगवंत मुख्यतः सांगतात। केवळ बुद्धीनी जाणून घेणाऱ्याला ती समजतील असं भगवंत म्हणत नाहीत। जो माझा भक्त आहे तो भक्त हे सर्व उत्तम रीतीने जाणून घेऊ शकतो। केवळ तर्कबुद्धी असणारा हे जाणेल असं नाही, कारण तर्काच्या जाणण्याला सीमा आहे, मर्यादा आहे, आपली स्वतःचीच मर्यादा आहे। कारण तर्क किंवा बुद्धी एकांगानी नेहमी पाहत असते। मनुष्याचं जे पाहणं असतं ते पाहणं केवळ बुद्धीचं पाहणं नाहीये, बुद्धीच्या बरोबर भावनेचं किंवा श्रद्धेचं जे पाहणं आहे, अशा दोन्ही गोष्टी म्हणून मनुष्याचं पाहणं हे यथार्थ होतं। आपल्या जीवनामध्ये श्रद्धा, विश्वास, भावना या नेहमीच मिसळलेल्या असणार। मनुष्याचं जे जीवन आहे ते जीवन केवळ बुद्धीने कधीच चालू शकत नाही। आपली आई आणि दुसरी एखादी त्याच वयाची असणारी भगिनी, बाई, याच्यामध्ये फरक काय आहे? भावनेचा फरक आहे। ज्या भावनेनी आपण आईकडे पाहतो म्हणून ही भावनेची जी दृष्टी आहे ती दृष्टी ही विशेष दृष्टी आहे। आपली बहीण आणि त्याच वयाची असणारी दुसरी एखादी मुलगी स्त्री यांच्यामध्ये केवळ भावनेचा फरक आहे. केवळ बुद्धीच्या अंगाने मनुष्याचं जीवन कधीही चालत नाही. बुद्धीच्या बरोबरीने भावना देखील नेहमी काम करत असते आणि ज्याची एकांगी बुद्धी काम करत असते त्याचं जीवन अनेक वेळेला संकटात पडतं. तो संशयी होतो, तो संदेहाने ग्रस्त असा होतो. आणि भक्त तो की जो बुद्धीनेही पाहू शकतो आणि भावनेनेही पाहू शकतो. या दोन्ही गोष्टींनी जो पाहणारा आहे, या दोन्ही गोष्टींनी जो जाणणारा आहे, त्याचं जाणणं हे यथार्थ जाणणं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य सांगितल्यानंतर, म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान सांगितल्यानंतर, क्रमानी कर्म आणि ध्यान सांगितल्यावर देखील भगवंतांनी श्रद्धा प्रेमाची उपासनेची आणि भावनेची आवश्यकता ही जीवनामध्ये आहे असं ठासून सांगितलं. 9वा अध्याय, 10वा अध्याय, 11वा अध्याय हे अध्याय या भावनेला वाहिलेले असे अध्याय आहेत. आपल्या व्यतिरिक्त असणाऱ्या इतरांची, मनुष्य देहामध्ये असणाऱ्या अर्थातच परमात्म्याची अवगणना करू नये, अवहेलना करू नये. हा भाव आहे, ही भावना आहे. जे बुद्धीला समजतं ते जेव्हा भावनेला देखील समजेल तेव्हा जीवन परिपूर्ण होईल. भावनेला जे समजेल त्या भावनेच्या बरोबरीने जर बुद्धीही ते जाणेल तर जीवन परिपूर्ण होईल. एकांगी बुद्धीनी अथवा एकांगी भावनेनी जीवन कधी चालत नाही. पण तरीही याच्यात जर फरक करायचा झाला तर एक वेळ बुद्धी नंतर समजून घेऊ शकेल. जर भावनेचे डोळे उघडलेले असतील तर भावनेला समजेल आणि भावनेच्या नंतर बुद्धी देखील जाणायला समर्थ होऊ शकेल. म्हणूनच भगवंतांनी श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम नचिरे अचिरेणाधिगच्छती. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग पराशांती, पण ते ज्ञान श्रद्धेने मिळायचं. आपल्याला आधीच माहीत असणं, आपलं ज्ञान परिपूर्ण असणं किंवा आपण अज्ञानी असणं, या दोनच कॅटेगरी संभवतात. याच्या मधली कॅटेगरी नाही. एकतर तुम्हाला माहीत असणं किंवा तुम्हाला माहीत नसणं. तुम्हाला जर माहीत असेल तर श्रद्धेचा प्रश्नच येत नाही. जी गोष्ट तुम्ही जाणता त्याच्याकरता श्रद्धेचा प्रश्न येत नाही. स्वामी रामतीर्थांना अमेरिकेत कोणीतरी विचारलं, एका पत्रकार मुलीनी प्रश्न विचारला, तर मग असं दिसतं की तुमची भगवंतावर श्रद्धा आहे. ते म्हणाले, माझी श्रद्धा नाहीये, मी जाणतो. जो जाणत नाही त्याला श्रद्धा ठेवायला लागते. मी भगवंताला पाहिलेलं आहे, मी भगवंताला जाणतो, मला माहिती आहे भगवंत म्हणजे काय आहे. माझ्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतच नाही. जर मी जाणत असेल तर श्रद्धा या नावाचा कोणताच प्रकार नाही. पण जो जाणत नाही त्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र श्रद्धेनी सुरुवात करायला लागते. कोणत्याही शिक्षणाची सुरुवात ही श्रद्धेनी असते. तशाच प्रकारे परमार्थाची सुरुवात देखील श्रद्धेनी असते. म्हणून भक्त या गोष्टीमध्ये तो बुद्धी उत्तम असणारा तर असलाच पाहिजे, तो कर्म चांगल्या रीतीने करणारा असलाच पाहिजे, त्याला आत्मसंयमन ध्यान याच्यामध्ये पारंगतता त्यांनी मिळवलेली असलीच पाहिजे. पण तरी देखील व्यवहार करत असताना अशा कितीतरी वेळा येतील की ज्या वेळेला श्रद्धेशिवाय पर्याय नसेल. जेव्हा कोणीही पूर्णपणे नामस्मरणामध्ये गर्क असेल, दंग असेल, तेव्हा जगताचं भान लोपलेलं असेल. आपल्या स्वतःविषयीचं देखील विशेष भान लोपलेलं असेल, देहाहंतेनी असणारं भान लोपलेलं असेल आणि आपण परमात्म्याशी एकरूपता साधलेली आहे अशा भावावर तो असेल. पण जेव्हा अशा प्रकारचं नाम चालू नसेल तेव्हा या नामाच्या अनुभवावर श्रद्धा ठेवूनच त्याला व्यवहार करायला लागेल. श्रद्धेची गरज ही भासेलच भासेल। जेव्हा ध्यान एखादा करत असेल आणि ध्यानामध्ये उन्मनी अवस्था प्राप्त केली असेल आणि परमात्म्याशी एकरूपता साधली असेल तेव्हा प्रश्न नाहीये। तेव्हा आपण परमात्म स्वरूप आहोत, सर्व जग देखील परमात्म्याने भरलेलं आहे, माझ्यामध्येच सर्व विश्व आहे, विश्वामध्येच मी आहे। 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ते श्लोक लिहिलेले आहेत। अशा प्रकारचा व्यापक भाव ध्यानाच्या वेळेला त्याचा झालेला आहे। पण जेव्हा तो ध्यानातून उठतो, दार उघडून बाहेर येतो, अनेक प्रकृतींशी त्यांचा संबंध येतो, संपर्क येतो, आणि ज्याच्या ठिकाणी तो आत्मभावानी पाहत असतो, परमात्मा म्हणून पाहत असतो, असा एखादा मनुष्य, त्याची प्रकृती आणि याची प्रकृती याचा संघर्ष होतो। ऑफिसमध्ये जातो, रस्त्यावरून जाता जाता, पुण्यात तर हे घडतं, कोणीतरी एखादा रिक्षावाला जातो आणि हलकेच आपण त्याच्यामध्ये आलेले असतो म्हणून आपल्याला अपशब्द बोलून पुढे जातो। अशा वेळेला तुम्ही त्याच्याकडे परमात्म स्वरूपाने पाहता आहात, पण हे पाहणं विवेकाचं आहे, ध्यानामध्ये साक्षात प्रचिती असेल। अशा वेळेला तुम्हाला श्रद्धा ठेवल्याखेरीज गत्यंतर नाही। म्हणून श्रद्धेचे जे डोळे आहेत ते डोळे देखील ज्याचे उघडलेले आहेत आणि बुद्धीचे डोळे देखील ज्याचे उघडलेले आहेत, असा मनुष्य भक्त असतो। इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद भक्त, असा भक्त एतत विज्ञाय, हे जाणून असा भक्त उत्तम रीतीने जाणू शकतो। बाकीचं जाणणं हे एकांगाचं जाणणं असतं। जाणणं याचा अर्थ शब्दांनी जाणणं, तर्कांनी जाणणं, बुद्धीनी जाणणं, हा जाणणं या शब्दाचा एक अर्थ आहे। जाणणं या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की अनुभवच घेणं। बुद्धीनी जाणणं, तर्कांनी जाणणं, आर्ग्युमेंट समजून घेणं, पटवून घेणं ही एक गोष्ट आहे, पण ती परिपूर्ण नाहीये। त्याचा अनुभव येणं ही जाणण्याची अजून एक तऱ्हा आहे, अजून एक पद्धत आहे। आपलं जे जाणणं असतं ते इंद्रियांनी जाणणं असतं, बुद्धीनी जाणणं असतं। जशी ती नेहमी गोष्ट सांगितली जाते की एक आंधळा, त्याला हत्ती दाखवण्यात येतो आणि तो चाचपून चाचपून त्याला जशा प्रकारे हत्तीचं ज्ञान होतं त्याप्रकारे तो हत्तीचं वर्णन करतो। म्हणून कोणी सांगतो की मोठ्या खांबासारखा आहे, कोणी म्हणतो की सुपासारखा आहे, ज्याच्या हातात शेपटी येते तो म्हणतो दोरीसारखा आहे, इत्यादी। पण हत्तीला पाहणं, हत्ती काय आहे हे एकत्रित समजणं ही अजून एक वेगळी गोष्ट आहे। समुद्राचं वर्णन कोणी करणं आणि आपण ऐकणं ही एक गोष्ट आहे, आणि आपल्याला ते सगळं माहिती आहे की पाणी आपल्याला माहिती आहे, मीठ आपल्याला माहिती आहे। जर पाण्यामध्ये मीठ घातलं तर ते कसं खारट होतं तेही आपल्याला माहिती आहे। समुद्राचं पाणी खारट असतं हे आपण जाणलं असं होऊ शकत नाही, कारण त्याचा अनुभवच घ्यायला लागतो। ते कसं खारट असतं त्याचा अनुभवच घ्यायला लागतो। नुसत्या तर्कानी जाणणं हे पूर्ण जाणणं होऊ शकत नाही। म्हणून शास्त्री विद्वान पंडित, तथाकथित शास्त्री, तथाकथित पंडित, जे बुद्धीवर भरोसा ठेवून शास्त्रांचा अभ्यास करतात असे, ते तर्कानी जाणतात। शास्त्र कंठस्थ असतं, शास्त्राच्या बाबत सगळी जाणकारी त्यांना असते, पण शास्त्रानुभव असणं ही त्याच्यापेक्षाही एक वेगळी गोष्ट आहे। शास्त्र जाणणं हे किंवा ते मुखोद्गत करणं हे यंत्रवत असू शकतं. ज्याला वेद पाठ म्हणता येतात त्याला त्या वेदांमध्ये काय लिहिलंय हे समजेलच असं नाही आणि कित्येकांना समजत नाही. घनपाठी आहेत त्यांनाही कळत नाही. त्यांना म्हणता येतं पुढून मागून उलटं सुलटं सगळ्या प्रकारे म्हणत असताना देखील वेदांचा अर्थ त्यांना समजेल असं नाही. मग तेव्हा तुकाराम महाराज पाहिजेत. ते म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा इतरांनी वहावा भार माथा. आम्हाला माहितीये वेद काय सांगतात ते. वेदांचा अनुभव असणं निराळं आणि वेद कंठस्थ असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळेला शास्त्र ज्याची मुखोद्गत आहेत किंवा शास्त्रांचा शब्दाच्या अंगाने खूप अभ्यास केलेला आहे तो समाजामध्ये अनुभवी माणसाच्या पेक्षा देखील जास्त चमकून जातो. त्याला बऱ्याच वेळेला जास्त मानलं जातं. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की चार्ली चॅप्लिन त्यांनी एक लाट निर्माण केली, विनोदी सिनेमांची एक लाट निर्माण केली आणि चार्ली चॅप्लिनचे जे आत्ताच्या भाषेत फॅन असं ज्याला म्हणतात रसिक चाहते त्यांनी एक मंडळ स्थापन केलं. आत्ताही आपण काही ना काहीतरी ऐकत असतो याचा फॅन क्लब त्याचा फॅन क्लब अशा प्रकारे एखाद्या अभिनेत्याचा. तसं इंग्लंडमध्ये चार्ली चॅप्लिनचा एक फॅन क्लब निर्माण झाला. तिथं स्पर्धा असत आणि त्या स्पर्धांमध्ये चार्ली चॅप्लिन सारखा अभिनय करणं ही गोष्ट ज्याला साधलेली आहे त्याला बक्षिसं दिली जात. पहिला दुसरा तिसरा असे नंबर ठरवले जात आणि असे दोन तीन वर्ष समारंभ झाल्यानंतर एकदा स्वतः चार्ली चॅप्लिननी नाव बदलून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. कोणाला माहीत नव्हतं की चार्ली चॅप्लिन स्वतः कॉन्टेस्टंट म्हणून आहे, स्वतः स्पर्धेत भाग घेतो आहे. आणि स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये स्वतः चार्ली चॅप्लिनचा तिसरा नंबर आला. त्याच्यापेक्षाही उत्तम अभिनय करणारे असे दोघं ठरवले गेले. याचं कारण जे परीक्षक होते जे पंच होते काय म्हणतात त्याला पंच परमेश्वर, तर हे जे पंच त्यांना चार्ली चॅप्लिनचा जो अभिनय होता तो इतका तोंडपाठ होता, त्यांच्या इतकं ते बुद्धीत बसलेलं होतं की चार्ली चॅप्लिन कोणत्या वेळेला काय करतो आणि त्यांना जे काही करायला सांगितलेलं होतं तर ते चार्ली चॅप्लिनपेक्षाही उत्कृष्ट असं त्यांनी करून दाखवलं. आणि त्यावेळेला कदाचित चार्ली चॅप्लिननी आपली अजून थोडी प्रतिभा वापरली, थोडं अजून वेगळं करून दाखवलं, पण ते परीक्षकांना भावलं नाही. परीक्षकांनी चार्ली चॅप्लिनची हुबेहूब नक्कल करणाऱ्यांना चार्ली प्रत्यक्ष चार्ली चॅप्लिनपेक्षा पहिला आणि दुसरा असा नंबर दिला. जेव्हा बक्षीस समारंभात स्वतः चार्ली चॅप्लिन बक्षीस घ्यायला गेला तेव्हा सगळ्यांची मोठी पंचाईत झाली. मी तुम्हाला हे सांगतोय की जे जाणकार म्हणून असतात ते जाणकार देखील प्रतिभा हरवलेले असू शकतात. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांची मुंज करायची की करायची नाही हे जाणकारांकडे सोपवलं गेलं आणि त्यांना निर्णय करता येईना जवळपास नाही असंच ठरलेलं होतं. कारण हे जाणकार चार्ली चॅप्लिन स्वतः नाव बदलून कंटेस्टंट म्हणून जेव्हा उतरला तेव्हा त्याला जसे तिसरे ठरवणारे होते तशाच प्रकारची मंडळी तिथं निर्णय द्यायला बसलेली होती. त्यांना माहीत नव्हतं कसे अर्थ लावायचे, माहीत नव्हतं काय नक्की प्रश्न आहे, माहीत नव्हतं. त्यांना एवढं माहीत होतं की आधी काय घडलेलं आहे. अशा प्रकारची घटना घडलेली नाही याचा अर्थ आपणच आता निर्णय करणारे आहोत ही दुसरी गोष्ट त्यांच्या ठिकाणी पक्की होती. म्हणून जाणणं, तर्कानी जाणणं किंवा शब्दांनी जाणणं ही एक जाणण्याची गोष्ट आहे आणि त्याचा अनुभवच घेणं ही अजून दुसरी गोष्ट आहे. याच न्यायानी जर भगवद्गीतेच्या स्पर्धा झाल्या तोंडपाठ म्हणण्याच्या, तर भगवान गोपालकृष्ण देखील तिसरे यायची शक्यता आहे. त्यांच्यापेक्षा देखील दोन जण पुढे अजून उत्तम गीता सांगायची शक्यता आहे. जाणणं आणि अनुभवणं हा जो फरक आहे, अनुभवण्याच्या अंगानी भगवंत इथं म्हणत आहेत, मद भक्त एतत विज्ञाय, माझा जो भक्त आहे तो या प्रकाराने जाणून मद भावाय उपपद्यते, माझ्याच भावाला येऊन पोचतो, तो दुसरीकडे जाणं शक्य नाही. जो भक्त आहे, आता मी परत परत ते सगळं सांगत नाही, बाराव्या अध्यायात भक्त म्हणजे काय म्हटलंय, जो परिपूर्ण जीवनाचा अधिकारी आहे तोच हे जाणणार, तोच हे अनुभवणार, हे उघड आहे. ते अनुभवून तो माझ्याच भावाला येऊन पोचणार हे देखील तेवढंच उघड आहे. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद भक्त एतद विज्ञाय मद भावा योपपद्यते एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाडा विवंचुनी. हे सुहाडा म्हणजे प्रिय मित्रा, आपल्या प्रिय मित्राला जर सुहाडा म्हणून आपण हात मारली ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांच्या तोंडी अर्जुनाला मात्र तशी हात मारली एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाडा विवंचुनी. फाडोवाडा म्हणजे एकदम स्पष्ट करून. अतिशय स्पष्ट करून निरूपण करून क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सांगितलं. पुलंच्या भाषेत फाडोवाडा म्हणजे फाडणं असं नाही. फाड फाड इंग्लिश बोलत होता म्हणजे इंग्लिश फाडत होता असं पुलं एका ठिकाणी म्हणतात. तुला मी क्षेत्र म्हणजे काय हे प्रिय मित्रा अतिशय स्पष्ट करून निरूपण करून सांगितलं. कधी सांगितलं? अगदी सुरुवातीला, बरं का? आता ते परत नाही सांगितलं जाणार, या अध्यायाच्या सुरुवातीला. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रं इति अभिधीयते, तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले. तसंच क्षेत्र सांगितल्यानंतर डोळ्यांनी स्पष्ट पाहावं तशा पद्धतीने ज्ञान मी तुला सांगितलं. एरवी ज्ञान हा डोळ्यांचा विषय नाही, पण भगवंतांनी ज्ञान सांगताना ज्ञानी पुरुषाचा स्वभाव सांगितला म्हणून डोळ्यांनी स्पष्ट होईल असं ज्ञान मी तुला सांगितलं. कारण ज्ञान हे कोणाही व्यक्तीचं बुद्धीमध्ये गुप्त असणार. माझं ज्ञान तुम्हाला समजण्याची काही शक्यता नाही, ते माझ्या बुद्धीत असेल. आणि तुमचंही ज्ञान मला समजण्याची काही शक्यता नाही, ते नेहमी अप्रगट असतं. ते इंद्रियांच्या मार्फत जशा पद्धतीने प्रगट होतं तसं भगवंतांनी सांगितल्यामुळं ते दृष्टीला दिसेल असं सांगितलं गेलं. अमानित्वम अदंभित्वम हे जे भाव आहेत हे भाव ओळखता येतील असे सांगितले गेले, दृष्टीला दिसतील असे सांगितले गेले. अज्ञानाही कौतुके रूप केले निके, आणि जसं ज्ञान सांगितलं तसं अज्ञान देखील सहज भावानी कशाला म्हणतात हे नीट उघड करून दाखवलं. जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे, हे इतकं सांगितलं ज्ञानाच्या लक्षणांवर माझ्या कल्पनेप्रमाणे सगळ्या मिळून 600 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या असतील ज्ञानाची लक्षणं करताना, आणि अज्ञानाची लक्षणं करताना देखील ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 150 ते 200 ओव्या लिहिल्या। आणि तिथं कुठं कुठं तर वर्णन करत असताना श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला लागले की आता बास काय सांगितलेलं आहे भगवंतांनी ते आम्हाला सांग। हिरवे चारी गुरु, हिरवा चारा दिसला की गुरु कुठंच्या कुठं भरकटत जातात चरत चरत, तसा तू अति वर्णन करतो आहेस असं देखील श्रोते अभिप्राय ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाची लक्षणं विशेष करून आचार्योपासनम याच्यावर निरूपण करत असताना म्हणायला लागले। बहुतेक त्याचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांनी इथं घेतलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अज्ञानाही कौतुके रूप केले निके, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी स्पष्ट करून दाखवल्या तेव्हा जव आयणी तुझी टेके, तुझी बुद्धी कुठतरी येऊन थांबली असं म्हणाली की आता पुरे, आयणी तुझी टेके पुरे म्हणे। इतकं वर्णन मी करून सांगितलं की शेवटी तू असं म्हणालास की आता पुरे, मला समजलं। आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे निरूपले उघडे ज्ञेय पैगा, आणि या उपपत्तीच्या शास्त्रीय उपपत्तीच्या सिद्धांतांच्या अंगानी ज्ञेय उघड करून मी तुला सांगितलं। ज्ञेयम यत्तत् प्रवक्षामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म नसत् तद् न असत् उच्यते, इतपासून ते ज्योतिषामपि तद् ज्योतिहि तमसहा परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य धिष्ठितम। 7 श्लोक ज्ञेयाचं वर्णन करण्यासाठी म्हणून जे सांगितले ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की उपपत्तीचे नि पवाडे निरूपले उघडे ज्ञेय पैगा। हे आघवीचं विवंचना बुद्धी भरवनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी आयती, हे सगळं निरूपण आपल्या बुद्धीमध्ये उत्तम रीतीने ठसवून जर मालाच प्राप्त करण्याची भावना कोणी धरेल तर तो माझ्याकडेच येतो, मलाच येऊन मिळतो। मत्सिद्धी भावना माझी आयती देहादी परिग्रही संन्यासू करून या जिही जीवू माझ्या ठाई वृत्ती कुकेला। ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साटो वाटी मीची होती। माझ्या सिद्धीची भावना त्यांनी केली बुद्धीमध्ये हे सगळं निरूपण ठसवून कशा रीतीने भावना केली। देह आदी म्हणजे देह मन बुद्धी आणि त्या देहाकडून होत असणारा सर्व प्रकारचा परिग्रह म्हणजे संग्रह। देहादी परिग्रही संन्यासू करून या जिही देह भावनेचा ज्यांनी त्याग केला आणि परिग्रह भावनेचा देखील ज्यांनी त्याग केला। जीवू माझ्या ठाई वृत्ती कुकेला, ज्यांनी जीव माझ्या ठिकाणी वृत्ती कुकेला आणून थांबवला। जीव ज्यांनी शिवरूप केला, तुका म्हणे जीवी शिव हाची तेथींचा अनुभव। जीव माझ्या ठिकाणी माझ्या अनुभवाच्या ठिकाणी परिपूर्ण असा ज्यांनी केला, ज्याच्या जीवाला ब्रह्मैक्य बोध प्राप्त झाला। ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साटो वाटी मीची होती, असे मला जाणून अखेर आपण पया साटो वाटी मीची होती। थोडेही वेगळे शिल्लक न राहता ते संपूर्णपणाने माझ्याच भावनेला येतात। मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही। ते माझ्याशी एकरूप होतात. पण एकरूपत्व त्यांचं देखील पायरी पायरीनी टप्प्याटप्प्यानी असं होत होत ते माझ्या भावनेला येऊन मिळतात. सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही अशी एक सोपी वाट सर्वांकरता म्हणून आम्ही निर्माण केली, आम्ही निरूपण करून सांगितली. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे अथावी सुईजे तरी जैसी. कडा म्हणजे डोंगर. डोंगरावर जर चढायचं असेल तर चढण्याकरता म्हणून जर पायऱ्या केल्या तर डोंगरावर चढायला सोपं जातं. एरवी डोंगर पायऱ्या नसताना आणि वाट नसताना जसा चढणं अति दुष्कर होतं, कडा पायरी कीजे डोंगरावर चढताना पायऱ्या निर्माण कराव्यात, निराळी माचू बांधीजे आणि उंच जागी जाऊन आपण थांबावं बसावं किंवा माचण बांधावं, पण पायऱ्या पायऱ्या करून जर तिथं जाऊन आपलं ठाण आपण बसवलं तर जास्त सोपं जातं. अथावी सुईजे तरी जैसी. किंवा खोल पाण्यातून जर जायचं असेल तर नाव जशी मदतीला घ्यावी, हा तरी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांना कुठून माहिती झाला कोण जाणे, हा खास कोकणातला शब्द आहे. खरं म्हणजे आपल्याला असं म्हणायचा अधिकार नाही की हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांना कसा माहिती झाला. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की माझे एक मित्र आहेत, त्यांचे मित्र ते असं म्हणतात की जगामध्ये दोनच जाती आहेत, एक म्हणजे कोकणस्थ आणि दुसरे म्हणजे कोकणस्थांखेरीज असलेले अन्य. या कोकणस्थांना देखील तरी हा शब्द माहीत नसेल. हा तरी हा शब्द, तसंच मला एक जण म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज हे कानडी असले पाहिजेत, कारण त्यांनी कानडाऊ विठ्ठलू वगैरे कर्नाटकू असं जसं म्हटलेलं आहे तसंच मांडे खाण्याची त्यांना इच्छा झाली. मांडे हा पदार्थ इकडे केला जात नाही, महाराष्ट्रातलं पक्वान्न म्हणजे पुरणपोळी. त्यांच्या घरी मांडे करत होते याचा अर्थ ते कानडी असले पाहिजेत, असं प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने. तर तरी हा शब्द वापरल्यामुळे तथाकथित जे कोकणस्थ आहेत त्यांची पंचायत झाली असेल की ज्ञानेश्वर महाराजांना हा कसा काय शब्द माहिती कसा झाला. स्वामीजी देखील याच्यावर निरूपण करत असताना म्हटले की ते त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी कुठं कोकणात कसे गेले, कारण तरी हा शब्द तिथंच फक्त, बाकीच्यांना कोल्हापूरची ती तरी माहीत असते, ती एक तरी आहे. पण खाडी ओलांडून जाताना तरीतून ओलांडून जाणं हे फक्त कोकणातल्या लोकांना माहिती. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे अथावी सुईजे तरी जैसी एरवी अवघेची आत्मा. हे सांगो जरी विरोध तमा तरी तुझिया मनोधर्मा मिळेल ना. मलाही सांगता आलं असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याच्यावर विशेष निरूपण करत न बसता हे सगळं आत्मरूप आहे असं म्हटलं की निरूपण संपलं असतं. एवढं निरूपण करण्याची काही गरज नव्हती की तो माझ्या भावाला येतो आणि कशा रीतीने माझ्या भावाला येतो आणि माझ्या भावाला येतो म्हणजे काय त्या ज्ञेयाचं वर्णन. एवढं केलं नसतं तरी चाललं असतं, पण कड्यावर पायऱ्या जर केल्या नसतील तर जाणं जसं कठीण तसं नुसतं माझ्या भावाला येतो असं म्हणून कोणाला समजलं नसतं. हे आघवेची आत्मा, हे सांगो जरी विरोध तमा तरी तुझ्या मनोधर्मा मिळेल ना. पण हे तुझ्या मनोधर्माला तेवढं रुचलं नसतं. एवढंच नव्हे तर समजलं देखील नसतं. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले, जे आदळपण देखील येत तुझी आहे प्रज्ञे. तुझी प्रज्ञात त्याचं आदळपण म्हणजे अशक्तता आम्ही पाहिली, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. तुझ्या प्रज्ञेमध्ये बसणारी गोष्ट नव्हती एकदम असं सांगणं. म्हणून आम्ही चार भाग करून तीच गोष्ट तुला सांगितली. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय असे चार भाग केले आणि एकच विषय खरं म्हणजे तुला समजावून सांगितला. कशा करता जे देखिले, जे आदळपण देखिले तुझी आहे प्रज्ञे. तुझी प्रज्ञा तेवढी परिपूर्ण नाही, जाणायला समर्थ नाही, हे पाहून आम्ही चार भागामध्ये आम्हाला जे निरूपण करायचं ते केलं. पै बाळ जाई जेव विजे, ज्ञानेश्वर महाराज उपमा किती गोड देतात. पै बाळ जाई जेव विजे तै घासू विसाठाई किजे. वीस घास, एका घासाचे वीस घास आई करते आणि बाळाला जेवायला एक एक घास भरवते. बाळ जाई जेव विजे तै घासू विसाठाई किजे, तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. एकच ज्ञेय परमात्मस्थिती पण चार प्रकारांनी आम्ही तुला सांगितली. एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणवणी तुझे. तुझं अवधान तुझं लक्ष आम्ही जाणलं. तू किती लक्ष देऊन ऐकतोस, तुझी क्षमता आम्ही पारखली आणि चार भागामध्ये तुला समजेल असं आम्ही निरूपण केलं. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्रावो तुझा हाता नये, तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आणि एवढं होऊन देखील हा अभिप्राय परमात्म्याच्या संबंधीचा जर तुला नीट समजला नसेल तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. तरी आम्ही परत एकदा हीच गोष्ट तुला सांगतो. आता चौठाई न करू. आता अशा प्रकारे क्षेत्र, ज्ञेय, अज्ञान, ज्ञान अशा प्रकारे चार ठिकाणी विभागून आम्ही हे तुला सांगणार नाही. आता चौठाई न करू, एकही म्हणोनी न सरू. आणि आघवेची आत्मा अशा प्रकारे एकच सांगून देखील आम्ही तुला बाजूला सारणार नाही, कारण तेही समजण्याची तुला शक्यता नाही. आता चौठाई न करू, एकही म्हणोनी न सरू. आत्मा नात्मया धरू सरीसा पाडू. आत्मा आणि अनात्मा, पुरुष आणि प्रकृती, या दोन्ही गोष्टी एकत्रित करून आम्ही आता तुला सांगतो. परी तुआ येतुले करावे, मागो ते आम्हा देयावे. आम्ही तुला सांगायला तयार आहोत, पण तू देखील एक गोष्ट केली पाहिजे. मागो ते आम्हा देयावे. आम्ही जे मागतो ते तू आम्हाला दे. आणि तू हे दिलंस तर ही गोष्ट तुला प्रकृती पुरुष न्यायानी सांगायला आम्ही तयार आहोत. जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे अतिलक्षपूर्वक तुला ऐकायला लागेल. कानची नाव ठेवावे आपण पैगा, आपल्या सगळ्या स्वतःला कान करून तू हे ऐक. या निमित्ताने परमार्थाचं श्रवण कशा पद्धतीने करायचं हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत. कानाने ऐकणं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत. आपल्या स्वतःलाच सर्वांगाने तू कान करून ऐक. जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. तुला जर हा अभिप्राय परत एकदा ऐकायचा असेल तर ही व्यवस्था आम्ही तुला परत एकदा सांगतो आणि अशी सांगतो की चार ठिकाणी विभागूनही नाही आणि हे सर्व एकच आत्मा आहे या पद्धतीनेही नाही. पण हे सांगण्यासाठी तू आम्हाला काही देणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःला तू कान करून आम्ही जे म्हणतो ते ऐक, हेच तू आम्हाला दे. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचित झाला. भगवंतांच्या या बोलण्यावर पार्थ अक्षरशः रोमांचित झाला. इतक्या आदरपूर्वक ऐकत असताना अजून आदरपूर्वक ऐक, अजून तू आपल्या स्वतःला सर्वांगाने कान बनव असं भगवंत म्हणत आहेत. अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तेथ देवो म्हणे भला उचंबळेना. तेव्हा भगवंत म्हणाले की हो हो थांब, एवढा हर्ष अनावर होऊ देऊ नकोस. उचंबळेना, इतका उचंबळून जाऊ नकोस. ऐसेनी तो येता वेगू धरूनी म्हणे श्रीरंगू. अर्जुनाच्या ठिकाणी हा वेग निर्माण होत असतानाच श्रीरंगानी भगवंतांनी तो वेग धरला, आवरला या शब्दांमुळे. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो. आणि देव म्हणाले की प्रकृती आणि पुरुष हा जो विभाग आहे तर तो आता तू ऐक, आम्ही सांगतो. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी. ज्या मार्गाने जात असताना जाणाऱ्या पुरुषाला सांख्य, सांख्य हे एक शास्त्र आहे संख्येशी संबंधित असं, ते अशा मार्गाने चालणाऱ्याला योगी असं म्हणतात. जयाची वे भाटी वे लागी. मी कपिल जाहलो. ज्या सांख्यशास्त्राची स्तुती करण्यासाठी म्हणून मी कपिल महामुनीचा अवतार धारण केला आणि ते शास्त्र यथासांग निरूपण करून सांगितलं. तेवढा वेळ नाही, आपली वेळ संपलेली आहे. पण व्यासांनी रचलेली जी भगवद्गीता आहे, भगवंतांनी सांगितली त्या सांगण्यावरून व्यासांनी रचलेली भगवद्गीता ही उपनिषदातून आलेली आहे. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि कपिल महामुनींनी सांगितलेल्या शास्त्राचा संपूर्ण स्वीकार भगवद्गीतेनी अथवा वेदांतांनी अथवा उपनिषदांनी केलेला नाहीये. ही दोन शास्त्र एकमेकांपासून वेगळी आहेत, वेदांत आणि सांख्य. आणि या शास्त्रांमध्ये अनादिकालापासून भांडण आहे, मतभेद आहेत. भांडण याचा अर्थ एकाचं एकाला पसंत नाही. पण भगवंतांची स्वतःची दृष्टी या सर्व शास्त्रांकडे पाहण्याची किती व्यापक आहे आणि किती उदार आहे हे लक्षात येतं. भगवंत असं म्हणतात की ज्या तत्वज्ञानाच्या निरूपणा करता आणि स्तुती करता मी कपिल होऊन सांख्य तत्वज्ञान सांगितलं, तो ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदिपुरुखू अर्जुनाते. तो निर्दोष असा प्रकृती पुरुष विवेक, ऐक असं आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणायला लागले. हा जो प्रकृती पुरुष विभाग कपिल महामुनींनी सांगितला तो भगवंतांनी जसाच्या तसा सांगितलेला नाहीये, तो वेदांताला अनुसरूनच भगवंतांनी सांगितलेला आहे. तरी देखील कपिल महामुनींचं जे ऋण आहे ते ऋण देखील भगवंतांना मान्य आहे, त्याच्याबद्दल त्यांना अतीव आदर आहे. एवढंच नव्हे तर श्रीकृष्णांची दृष्टी ही समन्वयात्मक कशी होती हे या निरूपणांवरून लक्षात येतं. एकांगी वेदांती आणि सांख्य यांचं जे भांडण होतं ते भांडण आणि त्याच्यातल्या ज्या नेमक्या हव्या गोष्टी ज्या वेदांत्यांना अनुकूल आहेत त्या घेतल्या आणि ज्या प्रतिकूल आहेत त्या टीका न करता सोडून दिल्या, हे या निरूपणाचं वैशिष्ट्य आहे. पुढच्या वेळेपासून आपण हा प्रकृती पुरुष विचार काय आहे हे पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.